MM स्वतः वैयक्तिक
हे सिंटी कुंट्या उंगर थासून तुझ्या मागणं आलो मी घासून अर फेम खायला हे भिकारी लोक तोंड बसले तू आसून सिंटी कुंट्या उंगर थासून तुझ्या मागणं आलो मी घासून अर फेम खायला हे भिकारी लोक तोंड बसले तू आसून
हे तेरी माँ की चुचल कल्टीले सिनकार देख मे पलटी रे तेरे खजुए राईम तेरे गांड में दल चोको दिख रहा काटो बाले
हल्के में तू मतले में कुछ
जगह पे रिप्लाई देगा तेकू नहीं रे में कु फेम की भूख काई को करता घुसता थूक घाट की लोग पे भरोसा छोड़ा अच्छा रास्ता मैंने मोड़ा जेब में इनके नहीं मनी चाय सूटे कुछ कर रहे धनी अपनी पब्लिक करती गेम पब्लिक पे आ रही न कोई फेम मेरे गाने नहीं है सस्ते में अभी सेल्फी ले रहे बस्ती में अरे बंद कर खजुए झूठे बाता फुगेरी मार के खाते लाता कॉपी करके फायदा नहीं मेरे को मालूम ते को कुछ नहीं आता खजुए तेरी भाई गिरी बंद कर पहले वाई गिरी समझू संग तो एकदा फक्त सवय झाली बगैर रक्त
सवय झाली
पिंजरा टाकायला फटके दे तला वाकायला ऐकलं नाही तर मला बोलो फुल पद्धतशीर देतो एक एक गाव सूत्र आलो तो मी आतमधून नको येऊ रस्त्यात हाट मधून बोल बच्चन तिकडं हुडवर मी वाचतो माझ्या मूडवर तू लहाने अजून बालिश बुद्धी रिप्लाय द्यायला मी लय जिद्दी शब्दांनीच तुला ठसून टाकल करिअर तुझं बी नासून टाकल हे नको तू काढू माझी खोड तयार माझी वेपन लोड पाहिलंच पासून बापे मी तुमच्या डोक्याला ताप आहे मी हे चादर घेतो येण्याची पण बुद्धी ताकद येण्याची मी एकदा सांगतो प्रेमानी आई जवळ सुटतो नियमानी बघून मला आता पातेत ऑप्स आजचे भाई आहेत फक्त कॉप्स रुबाबे माझा पॅनावर विश्वास माझ्या लिहाण्यावर पण विश्वास नाहीये आपल्यावर तुटती वस्तू जपल्यावर मारून टाकन माझ्यावर मग कुठला बहिणचो टाकल्यावर आता लावलंय सगळं दानाला त्रास देणार तुमच्या कानाला शाब्दिक देतो कानमंत्र एकटा फिरतो स्वतंत्र जय लहूजी लिहिणार रक्तानी आता ठोकणार सगळे स्वप्न मी या गाण्याने तुला लागल तान बीटनी सँडी फाडणार का अबे घरपेशा चूप मारिके तू माझ्यापेक्षा बारिके गुन्हेगारी तुझ्या घरी ठेव उद्या कोर्टाची माझी तारीख ऐकू सांग हे येडे भोकला मी विषयी नेतो टोकला दम असल तर समोर बोल काय फायदा सांगून लोकला आता हकल हितन भोकेला हे हुरून बघतोय ठोकेला जर लायकीवर मी उतरलो तर ताप होईन तुमच्या डोक्याला
हे बघा आला बघ साईको झोन मधी देणार शब्दांचे फटके टोन मधी तुला वरती जायचंय सांग कधी आमचा नंबर सेव्ह आहे फोन मधी काय रे लावड्या करतोय रॅपिंग अँडवे झेलतोय कवापासून तुला फुकट पाहिजे घरात बसून मी कष्ट करतोय आधीपासून काय नसून तू वाजव ढोलकी स्वतः ब्रँड तुझी क्वालिटी हलकी बिना तिकीट पाठवलं वरती देतो कला उडे इकडून कळटी साईको स्वतः मोठी हस्ती कधी न केली दोस्ती तुस्ती गुडवर चालती माझी मस्ती मला बघून तुझी गँग पण ठसती जाऊ दे MM मुद्दे सोड कशाला घेतोय डोक्याला लोड स्वतःच्या तोंडाने स्वतःची कधी ना केली मी बाडाई इकडे येड्याची घेशील तर उकळत्या तेलाची डोक्यात टाकल कडाई मी वाचवतो संजू बाबा मी लोकांवर राज नाही लोकांच्या मनावर मारलाय ताबा मी दिसायला दिसतो साधा स्वप्न चालते टुप्पाक दादा बोले काही विषय नाही साईको तू चालवणार माझी जागा बाकी सगळ्यांनी कामाला लागा वांदे चालले त्यांचे खायचे कौतुक करत्यात भुरट्या व्हायचे गेले बापाला विसरून भडवे माझ्या मांडीवर खेळल्यात खजवे आधी शब्दाच्या पुढे न जायचे भोंडे नॉलेज हिकडून घ्यायचे माझ्या ह्याच्यावर टांगतो तांडा मी चालतोय माझ्या मस्तीत तुम्ही फेम साठी बळच भांडा मी टोकट सुटतो सगळे तुम्ही नुसतेच मुद्दे मांडा
टिकून ठेवणार थासून तुझ्या मागण्या आलो मी घासून अर फेम खायला हे भिकारी लोक तोंड बसले तू वाचून सिंटी कोण ठेवणार ठासून तुझ्या मागणं आलो मी घासून अर फेम खायला हे भिकारी लोक तोंड बसले तू वाचून